नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोमाने सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज धुळे आणि नाशिक इथं सभा. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा. 10 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. आणि हिंगोली इथं प्रचारात सहभागी झालेल्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आदेश. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोमाने सुरू आहे. राज्यातल्या दिग्गज नेत्यांसह इतर राज्यातल्या नेत्यांच्या देखील ठिकठिकाणी सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिली सभा धुळ्यात मालेगाव रोड महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांझरापोर गोशाळा इथं होईल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीनं सभेच्या काळात या भागात विनापरवाना ड्रोन उडवायला प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानंतर दुपारी नाशिक इथं तपोवन परिसरात मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्तानं प्रशासनानं जय्यत तयारी केली असून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिसर ताब्यात घेतला आहे. तपोवनासह सुमारे 11 मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महायुतीतल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते या सभांना उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी काल मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघात पदयात्रा काढली. महायुतीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातले उमेदवार अतुल सावे यांनी काल लोकांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काल कन्नड मतदारसंघाचे पक्षाचे उमेदवार अयाज मकबूल शहा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल 2 प्रचारसभा झाल्या. कन्नड तालुक्यातल्या पिशोर इथं झालेल्या सभेत त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचा पुनरुच्चार केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री विधानसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारार्थ लाडसावंगी पळशी आणि गोलडगाव इथं प्रचारसभा घेतल्या. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ तुळजापूर इथं माजी मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते तसंच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत काल करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात 3 प्रचारसभा होणार आहेत. यात परंडा, धाराशिव आणि उमरगा इथले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे डॉ तानाजी सावंत, अजित पिंगळे आणि ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राशीन इथं जाहीर सभा घेतली. यावेळी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं प्रचारसभा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आज लातूर इथं 3 सभा होणार आहेत. लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ निलंगा आणि गंजगोलाई इथं या सभा होणार आहेत. येत्या 10 तारखेला मुंबईत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खरगे यांच्यासह लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सगळ्या बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचं तसंच राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचं चेन्नीथला यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आजपासून सुरू होणार आहे. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या 15 निवडक जिल्ह्यांमध्ये मतदान विषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. निवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणं रोखण्याच्या उद्देशानं अंमलबजावणी यंत्रणांनी आतापर्यंत राज्यात केलेल्या कारवाईत सुमारे 280 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. यंदाच्या निवडणूक काळातली ही जप्ती 2019 निवडणूक काळाच्या तुलनेत 3.5 पटीनं जास्त असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज अमरावती जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. राज्यात येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केलं आहे.
येत्या 20 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्र विधानसभेकरता निवडणुका होणार आहेत. आपला जो संविधानिक मतदानाचा अधिकार आहे तो बजावणं आपलं कर्तव्य आहे आणि आपला अधिकार आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावं आणि निर्भयपणे आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपलं मतदान करावं.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. नवी दिल्ली इथं काल दहशतवादविरोधी परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. 3 नव्या फौजदारी कायद्यांमुळे नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं शहा म्हणाले. कर्तव्य निभावत असताना हुतात्मा झालेल्या 36,000 अधिक पोलिसांना त्यांनी आदरांजली अर्पण केली. राष्ट्रीय तपास संस्थेनं या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी न्यायवैद्यक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची परिषदेला उपस्थिती आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशांनुसार जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याचं नियोजन करण्यात यावं असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आरोग्य यंत्रणांना दिले. या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. मतदान केंद्रांवर द्यावयाच्या वैद्यकीय सुविधांबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. हिंगोली इथं प्रचारात सहभागी झालेल्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कळमनुरी पंचायत समितीचे ग्रामसेवक शिवशंकर गुट्टे यांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रचार करत असतानाची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी प्रतीक्षा भूते यांनी दिले आहेत. बीडचे निवडणूक निरीक्षक एस मल्लिका यांनी काल गेवराई मतदारसंघातल्या जतेगाव खामगाव माहर टाळकी फाटा चेकपोस्ट तसंच मिरकला गावातल्या संवेदनशील मतदान केंद्रांना भेट दिली. गढीच्या नवोदय विद्यालय इथल्या स्ट्रॉंग रूमलाही त्यांनी भेट दिली. कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या 2,142 मतदान केंद्र आणि 1 सहाय्यकारी मतदान केंद्रासाठी आवश्यक मतदान यंत्रांचं दुसरं सरमिसळीकरण काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालं. यामध्ये मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांचे क्रमांक निश्चित झाले. या सरमिसळीकरण प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी ठाकूर घुगे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ कदम यांनी सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. बीड जिल्हा मतदारसंघाच्या मतदार यादीत जवळपास 23,471 नावांची दुबारा नोंदणी झालेली असल्याचा दावा करत ही नावं मतदार यादीतून वगळावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी बीडचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे केली आहे. याबाबत आतापर्यंत 2 वेळा तक्रार दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरातून एका कारमधून 52,89,000 रुपयांची रोकड जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. व्यावसायिक अभिजित मोहन सावजी यांच्या मालकीच्या कारमध्ये आढळून आलेली ही रोख रक्कम पुढील कार्यवाहीसाठी चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही सुदगिरणी चौकात पोलिसांनी काल 40 लाख रोख रुपये रक्कम जप्त केली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. धाराशिव इथं काल भारत स्काउट गाईड वर्धापन दिन तसंच विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे आणि तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे ग्रंथपाल विठ्ठल गायकवाड यांच्या हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोमाने सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज धुळे आणि नाशिक इथं सभा. सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. आणि हिंगोली इथं प्रचारात सहभागी झालेल्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही ऐकू शकता. नमस्कार.